गाऊन जातो लक्षपूर्वक आहे का कारण आम्ही स्टेजचे गाणारे आहोत उभं राहून आम्हाला गाण्याची सवय नाही परंतु एक शेरची उगम आलेली आहे मी आपणासमोर ते सादर करत आहे मेहंदी रंग लाती है मेहंदी रंग लाती है पत्थर पे पिसने के बाद मेहंदी रंग लाती है पत्थर पे पिसने के बाद जीने को मजा आती इश्क होने के बाद जीने को मजा आती इश्क होने के बाद और गाना गाने को मजा आती नौटंक पीने के बाद ऐका घेऊन घोडा गाडीला जातोय सासुरवाडीला घेऊन घोडा गाडीला जातोय सासुरवाडीला ओलांडून जंगल गाडीला निघालो मी सासुरवाडीला सासुरवाडीला ओलांडून जंगल जाडीला निघालो मी सासुरवाडीला अगदी बेताल झालो क्रोधाने लाल झालो अगदी बेताल झालो नसू त्या कोणी जोडीला निघालो मी सासुरवाडीला इतक्यात सासू आली मग तर फार गडबड झाली इतक्यात सासू आली मग तर फार गडबड झाली गेली होती ती मुलीला निघालो मी सासुरवाडीला